आपल्या पुरुषाच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमला आहोत. माझ्यावर प्रचंड दबाव आहे की प्रत्येक वक्त्यानं असं सुरुवातीला सांगितलं की आपल्याला यांचं ऐकायचं आहे, त्यामुळे आवर्त घेतो. आणि अगोदरच उशीर झाला आहे असं मला 5-6 वेळा सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे प्रचंड दबावामध्ये मी आपल्यासोबत बोलतो आहे. मला कल्पना आहे की ही वेळ चुकीची आहे, की या वेळेला आपण सगळे घरात छान सिरियलच्या पुढे असायला हवं होतं, आणखीन वेगळ्या गोष्टीसाठी, आणि हा आपण इथं पोहोचलेलो आहोत. पण सरकारी माणूस म्हटलं की मीटिंग, मीटिंग नंतर ईटिंग, ईटिंग नंतर वेटिंग, हा आमच्या आयुष्याचा रुटीनचा भाग असतो. माझी मीटिंगच संपली 4:30 वाजता आणि मग इथंपर्यंत पोहोचायला खूप उशीर लागला. सुरुवातीलाच उपस्थित सर्वांचं मी मनापासून क्षमा मागतो, कारण माऊली असं म्हणतात की श्रोत्यांना, तुम्ही तो महेशाची रूपे, तुम्ही परमेश्वराची रूप आहात, असं स्वतः माऊलीने म्हटलंय, त्यामुळे तुम्ही तीच रूप आहात आणि आपल्याला थोडासा त्रास माझ्यामुळे झाला, त्याबद्दल सुरुवातीला क्षमा व्यक्त करतो. मी पुण्यपुरुषाच्या स्मृतिदिनानिमित्त असं म्हटलो. जे पुण्यपुरुष नसतात, माझ्यासारखे जे फक्त स्वतःसाठी जगतात, त्यांची असते ती तिथी असते. माझ्यासारख्यांची असतो तो 12वा असतो, त्याच्यानंतर आम्हाला कुणी विचारत नाही. जी माणसं स्वतःपुरती जगतात, त्यांचं आयुष्य असतं किती, फक्त 8 दिवसाचं असतं, 7 दिवसाचं. ही माणसं सोमवारी जन्माला येतात, मंगळवारी मोठी होतात, बुधवारी यांचं लग्न होतं, गुरुवारी यांना मुलं होतात, शुक्रवारी ही आजारी पडतात, शनिवारी लईच आजारी पडतात आणि आयतवारी संपतात. आमच्या वाट्याला असतो तो फक्त 12वा असतो. जी माणसं स्वतःसाठी जगतात, किरकिरच जगतात, त्यांचा मृत्यूही तसाच असतो. मृत्यूच्या अलीकडे यांचा जर फोटो काढला तर तो शक्यतो येतच नाही चांगला. आणि मग तो फोटो ज्या वेळेला दिवाणखान्यात लावण्यात येतो, त्यावेळेला नवीन सून घरात आली की तिला वाटतं की डेकोरेशन बिघडवलंय सगळं, इंटेरियर डेकोरेशन बिघडवलंय, त्यामुळे ते भिंतीवरचं अस्तित्व सुद्धा कॉटखाली निघून जातं, इतकं अल्प आयुष्य असतो आम्ही. पण आम्ही 39 वर्ष निघून गेले डॉक्टर साहेब, तरी त्यांच्या स्मृतीची आठवण खूप ताज्या दामानं आणि एवढा श्रोतावर तो बघितल्यानंतर लक्षात येतं की तो माणूस, तुम्ही माझ्यासाठी नाही आला, मला माहिती तुम्ही आलाय ते डॉक्टर साहेबांना आदरांजली व्हायला आलाय, अन्यथा इथे थांबू शकला नसतं आपण. एवढंच नाही तर मगाशी मॅडमनी सांगितलं की मोबाईल्स बंद करा, सगळ्यांचे मोबाईल्स बंद आहेत, तरुणी पोरं आहेत तरी त्यांचे बंद आहेत, म्हणजे हे त्याचंच लक्ष नाही की आपण माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आला. आणि माझं सद्भाग्य आहे की अशा लोकांचा सत्कार माझ्या हस्ते घेण्यात आला की ज्यांनी लोकांना काहीतरी दिलंय, ज्या हाताने लोकांना काहीतरी जगाच्या कल्याणासाठी दिलंय, अशा हाताला माझा स्पर्श झाला. सुरुवातीला हात खूप कमी पडले जगामध्ये, देणारे हात कमी आहेत, स्वतःसाठी माणसं खूप खर्च करतात, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, हे दिल मांगे मोर. पण दुसऱ्याला द्यायचं म्हटलं तर माणूस देत नाही. दान करायला वाघाचं काळीज लागतं, शेळीच्या काळजाची माणसं कधी दान नाहीत करू शकत. अशा दानशूर माणसांचं सत्कार माझ्या हस्ते केलं. दान 4 प्रकारचं असतं असं म्हटलं जात. 4th क्लास दान, कुरकुरत केलेलं दान. आम्हीच दिसलो का तुम्हाला? प्रत्येक वेळेला आम्हीच फाडायची का पावती? बऱ्याच वेळेला असं घडतं की अशा संस्थांची माणसं दिसली समोर तरी माणसं पतली गलीचे वाट निघून जात. आता येते का काय आपल्यावर? 3rd क्लास दान, त्याच्यापेक्षा वरचं दान. 10 रुपयाची गरज असली तर 5 रुपये देणं, देऊ शकत असतो तो 10 रुपये, पण गरजेपेक्षा कमी देणं 3rd क्लास दान. 2nd क्लास दान, रेहमन खान खान नावाचे संत आहेत, ते असं म्हणतात की दान देत असताना खाली बघा, पुढच्या चेहऱ्याकडे नका बघू, कारण पुढच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की मी जे याला दान करतो याची जी गरज भागवतोय ती माझ्यामुळे भागते आणि तुमचा अहंकार वाढेल. देणार कोणी और है, देणारा कोणी वेगळा आहे असं समजून पुढच्याला दान द्या, दॅट इज 2nd क्लास दान. आणि जे दान दिल्यानंतर एखादा माणूस, एखाद्या माणसाचं जीवन उभं राहतं, जे दान केल्यानंतर एखाद्या माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं, उभा राहतो. ही चिमुरडी लेकरं इथं उभी राहत आहेत आणि ज्यांच्या जीवनाची संध्याकाळ सुरू आहे, ती संध्याकाळ सुसह्य होण्यासाठी हा पैसा वापरला जातोय. हे दान आहेत ते 1 नंबरचं दान आहे, आणि अशा 1 नंबरचं दान करणाऱ्या माणसांचा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला, हे माझं स्वतःचं भाग्य मी या सुवर्ण संध्याकाळी समजतो. जो विषय आपल्याशी आज चर्चा करायची तो त्याच संलग्न आहे. ही चिमुरडी पोरं जर नसली तरी ना घेऊन गेलं तरी चालतंय, म्हणजे यांचा आवडीचा विषय असणं शक्य नाही, कारण इथं काही नाही आणि टी व्ही बघायची सवय असली तर एक मॉडेल एक तास सहन करणं कठीण आहे ना, कारण तिथं जे बघायचं आहे टीव्हीवर ते मॉडेल सारखं बदलत राहतं आणि ती चिकनं मॉडेल आहे, मी तर तसा नाही आहे, त्यामुळे तर कठीणच आहे आणखी. अरे दिदी आणि दादाने, मी आपल्याला फक्त आपल्या आयुष्यातला एक तास मागतो, प्लीज पाठीचा कणा ताट करा, मन शांत करा आणि आता बोलू नका प्लीज. आपल्या अस्तित्वानं दुसऱ्याच्या अस्तित्वाला बाधा येणार नाही किमान एक तासाचा, तेवढी तपश्चर्या आपण करूया प्लीज. मी म्हटलं की जो विषय आज आहे त्याच संलग्न आहे, पसायदान म्हणजे कशासाठी पसायदान मागितलं या महापुरुषानं, घडलं काय आणि जे देऊ शकतात जगाला काय देऊ शकतात, काही नाही दिले तर ज्यांचं अंतःकरण मोठं असतं ती माणसं काय काय मागतात, कुणासाठी काय मागतात. पसायदान ही ज्ञानेश्वरीतली शेवटची प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या नेवासेला प्रकट झाला. हा ग्रंथ प्रकट झाला त्याची एक छोटीशी कहाणी अशी सांगितली, खोटी आहे कहाणी, कुणीतरी आख्यायिका सांगितली. ती कहाणी अशी आहे की चारी मुलं स्वतःला सिद्ध करून पैठणवरून नेवासेला पोहोचले. गोदावरणी प्रवरेच्या मधला असताना तो छोटासा भाग आहे आणि त्या नेवासेमध्ये त्या सुवर्ण सकाळी बसलेली असताना ते तीन भावंड पलीकडे बसलेत आणि माऊली एका बाजूला बसलेत. आजपर्यंत सगळा अपमान सहन केल्यानंतर, जगाला आपलं सिद्धत्व दाखवल्यानंतर ही चार मुलं त्या प्रवरेच्या काठाला बसलेत. माऊली चिंतन करताय, डोळे मिटलेले आहेत आणि नेवासे नगरीचा एक नागरिक आहे की ज्याचं नाव आहे सच्चिदानंद, की ज्यानं ही ज्ञानेश्वरी लिहिली, सच्चिदानंद बाबा लेखकू झाला असं म्हटलं, ज्यानं ही ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा त्या दिवशी मृत्यू झाला असं सांगितलं. मृत्यू ही खोटं आहे सगळी कहाणी, मी आख्यायिका शेवटी आपल्याशी शेअर करीन. मृत्यू झालाय आणि त्याची चिता तिथं रचण्यात आलेली आहे. पूर्वीच्या प्रथेनुसार त्याची धर्मपत्नी त्याच्याबरोबर सती जाणार होती आणि सती जात असताना पूर्वीची प्रथा अशी होती की चिता रचलेली असायची, आपल्या पतीला मांडीवर घेतलेलं असायचं आणि मग अग्नीचा डाग दिला जायचा. त्याच्या अगोदर ती धर्मपत्नी हिरवं लुगडं, हिरवा चुडा, कपाळाला कुंकू घालून स्मशानात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला नमस्कार करायचे. ती नमस्कार करत करत या तिन्ही भावंडांना नमस्कार केला आणि शेवटचा नमस्कार होता तो माऊलीनं केला. खाली वाकून नमस्कार केल्याबरोबर हातातला जो सुडा होता बांगड्यांचा तो वाजला. जी माणसं शुद्ध अंतःकरणाची आणि पवित्र अंतःकरणाची असतात ना, त्यांच्या मुखातून नेहमी आशीर्वाद बाहेर पडतो आणि त्या फक्त बांगड्यांच्या आवाजानं माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर पडला, सौभाग्यवती भव. घटना विपरीत होती, तिला रडू आलं. माऊलीने डोळे उघडले, त्यांच्या लक्षात आलं की चुकीचं काहीतरी घडलंय. त्याने विचारलं तिला, नाव काय तुझ्या पतीचं? माऊली उठले, पावलं टाकत त्या चितेच्या पायाशी गेले आणि सच्चिदानंद म्हणून हाक मारली. कहाणी संपली. सच्चिदानंद उठले आणि त्यांनी माऊलींच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिथून पुढे ते त्यांच्या सोबतीत राहिले. त्या दिवशी संध्याकाळपासून त्या पेसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ अवतरला. सच्चिदानंद हा जो बाबा आहे तो तिथून पुढे माऊलींच्या सोबत राहिलेला आहे. त्याचं एका दिवसात परिवर्तन झालं. त्यानं बघितलं माऊलींच्याकडं, संतांचा चेहरा हा बघण्यासारखा असतो. माऊलींची एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, येर माणूस पण ते भांब लौकिक भाग. आपले चेहरे कसे असतात? जसे आपण हृदयात असतो तसा आमचा चेहरा असतो. आम्ही जर हृदयातून खूप प्रसन्न असू तर आमचा चेहरा प्रसन्न असतो. आम्ही जर संकुचित असू तर आमचा चेहरा संकुचित असतो. आम्ही क्रोधी असू त्याचा चेहरा बघा त्या पैशासारखाच असतो. जसे आम्ही असतो तसा चेहरा असतो आमचा. ज्या विकाराने आम्ही बरबटलेला असतो तसा आमचा चेहरा असतो. पण ज्यांच्या चेहऱ्यावर कोणताही विकार नसतो, माऊलीने वर्णन केलंय की संतांचा चेहरा अखंड प्रसन्नतावरी जयात आहे. ज्याच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता आहे असा चेहरा आमचा. फक्त एकाच वाक्यात वर्णन करू, संतांचा चेहरा असा असतो की एकदा बघितलं की पुन्हा बघावंसं वाटतं. आपलं थोबाड असं असतं की एकदा बघितलं की पुन्हा बघावंसंच वाटत नाही. मग ते कितीही फेशियल केलेलं असलं तरीही, कितीही सौंदर्य प्रसाधनं लावलेली असली तरीही, कारण आत खरं सौंदर्य असतं ते आत हृदयाचं असतं. आणि त्याच्या लक्षात आलं की जे माऊलींना प्राप्त झालंय ते मला प्राप्त व्हावं आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळपासून तो अध्यात्माचा गजर सुरू झाला. ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाविषयी मग अशी ताईंनी सांगितलं की त्या ग्रंथामध्ये काय आहे, नामदेव महाराजांनी ग्रंथाचं खूप सुंदर वर्णन केलं, ह्या ग्रंथामध्ये काय आहे, मी त्याच्यातले दोन तीन वाक्यच आपण घेऊ. या ग्रंथामध्ये काय केलंय, नामदेव महाराज या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाचं वर्णन करताना असं म्हणतात की 56 भाषेचा केला से गौरव भवारणवी नाव उभी केली. काय आहे या ग्रंथामध्ये, त्यावेळेला माऊली ज्या वेळेला राहत होत्या या विश्वामध्ये होत्या शरीरानं, त्यावेळेला 56 भाषेमध्ये अध्यात्माचं ज्ञान जे विखुरलं गेलं होतं, ते विखुरलेलं अध्यात्माचं ज्ञान सगळं त्या ग्रंथामध्ये एकवटलं. आगम आणि निगमाचं सगळं म्हणजे मार्ग आणि सिद्धी याच्यातलं सगळं वर्णन चिंतन 56 भाषेमध्ये विखुरलेलं ज्ञान 56 भाषेचा केला असे गौरव भवारणवी नाव उभी केली. भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. इच्छेच्या सागरामध्ये ज्ञानेश्वरी नावाची ही नाव उभी केली. आता इच्छा आपल्याला माहित आहेत, उठल्यापासून झोपेपर्यंत आपण नुसते इच्छा जरी लिहून काढल्या संध्याकाळपर्यंत तरी 200 पानाचं रजिस्टर पुरणार नाही. इतक्या इच्छा, बगल ते मला पाहिजे, सॅमसंगचा मोबाईल आहे ना, आयफोनचा पाहिजे, आणखीन पुढची, आता कुठली गाडी आहे त्याच्या पुढची गाडी पाहिजे. इच्छा संपायलाच तयार नाहीत आमच्या. इच्छा आणि पूर्ततेचं एक गणित आहे. दादा त्रास होत असला तर प्लीज बाहेर जा. इच्छा आणि पूर्तता याच्यामधलं ना गणित असं आहे की दिवसामध्ये जर 1000 इच्छा माझ्या होत असल्या तर 2 इच्छा माझ्या पूर्ण होतात. रवींद्रनाथ टागोरांचं खूप सुंदर वाक्य आहे, व्हॉट आय वॉन्टेड इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट इट अँड व्हॉट आय गेट इट दॅट आय डू नॉट वॉन्ट इट. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये जे मिळालं ते मला नको होतं आणि जे मला पाहिजे होतं ते मला कधीच मिळालं नाही. आपल्याला बघा ना, आपल्या आजूबाजूला बघा, आपले मित्र, आपल्या मैत्रिणी, आपलं सगळं. मी आता आणखीन आतलं सांगत नाही, आपल्याला जे मिळाले ते सगळे इकडचे तिकडचे जवळचे दूरचे भेटणारे रेटणारे खेटणारे सगळे आपल्याला हवे होते का बघा. व्हॉट आय वॉन्टेड इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट. मग हा इच्छेचा सागर आहे. इच्छेचा सागर संपावा यासाठी ज्ञानेश्वरी नावाची नाव उभी केली. पुढं त्याच्या पुढं फक्त असं म्हणतात की श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नुसतं ऐकण्याच्या इच्छेनं तरी बसा, नामदेव महाराज गॅरंटी देतात. हे कुठल्या नेत्याने चौकात उभारून केलेली गर्जन आश्वासन नव्हे. ते म्हणतात की 56 म्हणजे श्रवणाचे नुसतं ऐकायला तरी बसा. जर तुमच्या हृदयामध्ये आनंद नाही विराजमान झाला तर सोडून देतो म्हणतात. मी शिरोळा बीडी होतो, मला सकाळी गाथा भागवत हे 3 ग्रंथ वाचायची सवय. वाचत होतो आणि मला भांडीवाली माझ्याकडे असायची. 60-65 वर्ष वय. वाचताना ती एक दिवशी मला म्हटली की काय वाचतो रे. मी म्हटलं हे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ वाचतो. ते म्हटले का, कशासाठी वाचतो. आता तिला काय सांगणार, ती निरक्षर होती. ती म्हटली, मी म्हटलं पुण्य मिळतं म्हणून. मग मला म्हटलं तू एकटाच पुण्य मिळवणार का. मी म्हटलं का तुला काय नाही. म्हटले मला वाचता येत नाही, मग माझं कसं होणार. मी म्हटलं तू भांड्याला येतेस ना सकाळी 8 वाजता, माझ्याकडे 7:30 येत जा. दुसऱ्या दिवशीपासून 7:30 ते 8 तिचा क्लास सुरू झाला. माझी बदली झाली, मी कराडला गेलो आणि 3 वर्षानंतर मोडक्या तोडक्या अक्षरामध्ये तिचं एक कार्ड आलं, माझी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, समारोपाला याल का. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. जितक्या निष्ठेनं आम्ही आमच्या आजूबाजूचं करतो ना, तितक्या निष्ठेनं आम्ही या गोष्टी जर करू लागलो तर काय होतं. ज्ञानेश्वरी नावाचा शेवटी ते असं म्हणतात की ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. एखादी जरी ओवी घेऊन आम्ही जगलो आयुष्यामध्ये तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जातो. हा ग्रंथ ज्या वेळेला संपला, 18 अध्याय पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्यानंतर एक प्रार्थना आहे, पसायदानाला सुरुवात करू आपण. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे. 18 अध्यायांचं कीर्तन पूर्ण झाल्यानंतर, 18 अध्यायांचं निरूपण पूर्ण झाल्यानंतर शेवटी पसायदान मागितलं. शेवटचा 18व्या अध्यायातला शेवटच्या श्लोकाचं जे निरूपण आहे त्या निरूपणामध्ये ही प्रार्थना केलेली आहे. त्या निरूपणामध्ये माऊली असं म्हणतात की आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे. आता या शब्दाचा अर्थ असा आला, आता म्हणजे कधी, आता शब्द कधी वापरतो आम्ही, त्याच्या अगोदर काहीतरी घडून गेलंय आणि घडून गेल्यानंतर आम्ही आता शब्द वापरतो. उदाहरणार्थ दोन मुलांची जर भांडणं लागली तर दोन मुलांना असं आता आपण भांडू, भांडणं संपल्यानंतर आपण असं बाजूला करतो मग आता भांडला तर बघा. तसं अख्खा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर आता विश्वात्मके देवे, अख्खा ग्रंथ संपल्यानंतर माऊलीने हे पसायदान मागताना ते असं म्हणतात. खरं तर हे पसायदान मागितलंय कोणाला, विश्वात्मक देवाला मागितलंय. हे विश्वात्मक देवाचं मंदिर या जगाच्या पाठीवर कुठंच नाहीये. हे पसायदान कुठल्या पंढरीच्या पांडुरंगाला नाही मागितलं, तुझ्या भावानीला नाही मागितलं, अंबाबाईला नाही मागितलं, हे पसायदान मागितले, हे विश्वात्मक, मग हा विश्वात्मक देव राहतो कुठं, याचा पत्ता काय, याचं ठिकाण कोणतं, हा विश्वात्मक देव असं सांगितलं जातं की हे जे विश्व आहे, ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाला करणारा कोणीतरी एक आहे. हे ब्रह्मांड कशानं भरलंय, जसं की कार्यकारणाच्या सिद्धांतानुसार एखादं कार्य जर पूर्ण करायचं असलं तर दोन गोष्टींची आवश्यकता असते. उदाहरणार्थ एखादं मडकं तयार करायचं असलं तर कुंभार लागतो आणि माती लागते. माती असणं आणि कुंभार असणं, जो करतो त्याला निमित्त कारण असलं म्हणलं आणि ज्याच्यापासून करतो त्याला उपादान कारण असं म्हटलं. या कार्यामध्ये जर मडकं करणं हे जर कार्य असेल तर दोघांची आवश्यकता आहे, दोन गोष्टींची आवश्यकता आहे, कुंभाराची आणि मातीची. पण कार्य पूर्ण झालं की जो करणारा असतो तो तिथं राहत नाही. उदाहरणार्थ मडकं केल्यानंतर कुंभार तिथं असत नाही पण कार्य शिल्लक राहत. सोन्याचा अलंकार तयार करायचा आहे तर अलंकार करणं हे जर कार्य असेल तर सोनाराची आवश्यकता आहे आणि सोन्याची आवश्यकता आहे. पण अलंकार करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सोनार तिथं उपस्थित असत नाही. तसं हे विश्व ज्यानं निर्माण केलं, आपल्या लक्षात येईल कधीतरी आपल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चुकून आपली छोटीशी गच्ची असेल आणि वर बघितलं आकाशाकडे तर लक्षात येतं की हे केवढं मोठं आहे आणि आपण किती छोटे आहे. ज्याला लय अहंकार आहे ना, मी कोणीतरी मोठा आहे, मी लय शान आहे, मी लय अंतिम आहे ना, त्यानं कधीतरी त्याचा विचार करावा केवढं विश्व आहे मोठं. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडातली एक सूर्यमाला आपली, त्या सूर्यमालेतला एक ग्रह आपला, त्या ग्रहातला एक देश आपला, त्या देशातलं महाराष्ट्र नावाचं राज्य, त्या राज्यातला सांगली नावाचा जिल्हा, जिल्ह्यातलं मिरज नावाचं एक गाव, त्या गावातली एक छोटीशी गल्ली, गल्लीतलं एक छोटंसं घर आणि त्याच्यावर बसलेलं हे टिनपाट. चला वाटतं ना, हा इतका विश्वात्मक आहे. मग याला कुणीतरी निर्माण केलं, माऊली असं म्हणतात की हा यानं ब्रह्मांड तयार केलं, अनंत कोटी ब्रह्मांड तयार केलं आणि तो त्याच्यामध्येच राहिला. म्हणजे विश्वात्मक बनून तो नाही अशी जागा नाही, तो म्हणजे सगळ्यांच्या मध्ये, रामामध्ये आहे, रावणामध्ये आहे, कृष्णामध्ये आहे, कंसामध्ये, तो नाही अशी जागा नाही, सगळ्यांच्या मध्ये तो. अशा विश्वात्मक देवालाही प्रार्थना केली, म्हणजे जागाच ठेवली नाही, त्याचं मंदिर कुठेही नाही, पण तो नाही अशी जागा नाही अशा जागेला विश्वात्मक देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. हे अनेक प्रकारचे यज्ञ आहे, त्याच्यापैकी हा वाणीचा यज्ञ आहे. ज्ञानेश्वरी कालिहली याच्याविषयीची एक सुंदर ओवी माऊलींची आहे त्याच्यामध्ये. माऊली असं म्हणतात की ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वंभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानेश्वरी मी कशासाठी लिहिली, गीतेच्या 750 श्लोकांच्यावर 9000 ओव्यांचा मी पाऊस पाडला, दृष्टांत आणि सिद्धांताचा जो मी पाऊस पाडला तो कसा आहे पाऊस, याच्यातून मी लिहिली. कशासाठी, आनंदाचे आवारू मांडू जगा. ह्या विश्वाच्या भोवती मला एक कुंपण घालायचं आणि या कुंपणाच्या आतली सगळी मंडळी मला सुखी करायची आहेत, आनंदी करायचे, सगळ्यांना सुखी करायचं आहे. श्री विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, हा वाणीचा यज्ञ जो केला तो यासाठी केला. येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज दे, हा जो 18 दिवसाचा ज्ञानयज्ञ मी इथं मांडला होता, हा ज्ञानयज्ञ हे विश्वात्मक देवा तुला पसंत असेल तर, पसंत असेल तर, तुला आवडला असेल तर, तोषोनी म्हणजे आनंद, तुला हे जर वाग्यज्ञ ऐकून तुला जर आनंद झाला असेल, तोषोनी मज द्यावे पसायद. आता वैशिष्ट आहे, म्हणजे आनंदात असतानाच माणसानं दान करावं असं माऊलींचं म्हणणं आहे. म्हणजे आणि दान करताना भावना खूप चांगली असावी, तोष आनंदानं असावी. म्हणजे उदाहरणार्थ समजा संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी तुम्ही आयानो बहिणीने भात एक करता, त्याला भोगी असं म्हणतात, आणि त्या भोगीचा भात तुम्ही खूप छान करता. तुम्ही टाकलं आता भात की सगळ्या गल्लीमध्ये वास पडतो. आणि जर तुम्ही एवढा छान भात केलाय आणि तुम्ही जर म्हटलं गिळ एकदाशी वाढताना, तर ते जाईल का पोटामध्ये आत. तसं माऊली म्हणतात की हे विश्वात्मक देवा तुला जर द्यायचंय ना दान, तर आनंदानं दे, कुरकुरत देऊ नको. म्हणजे त्याच्यामध्ये असं मनामध्ये किलमिश ठेवून देऊ नको. तोषोनी मज द्यावे पसायत, म्हणजे कसं द्यावं की त्याच्यामध्ये कुठलाही आत खरखर नसावी असं दान. म्हणजे देताना दिल्यानंतर 10 वेळा आठवण होत असेल दिलेल्याची, मी दिलं, तर तसं देऊ नको. तोषोनी आनंदानं, एखाद्याच्या घरी यावं, एखादा सत्पुरुष यावा आणि तिनं दूध तयार करावं. शक्यतो पूर्वी, आता दुधात साईन नसतेच कारण बाकीचे दूध फॅट काढूनच आपल्याकडे देतात, पण पूर्वीच्या काळी आमच्या आया बहिणींना साय खूप आवडायची, अजूनही आवडते साय. साय म्हणजे देतच नाही, तुम्ही कित्येक घरामध्ये जर तुम्ही गेला आणि चहा जर पिला असेल तर चहामध्ये कधी साय आहे का बघा, आई शपथ कधी साय नसते. म्हणजे चहा देताना सुद्धा फुकून 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 नव्हे थुकून थुकून पाठीमागं सरकून मगच तो चहा. त्या सत्पुरुषाला दूध देत असताना तिने दूध उकळलं आणि त्या ग्लास मध्ये टाकत असताना चुकून त्या ह्याचा लचका पडलाच साईचा. तशी ती माऊलीनं असं केलं, ते दूध तसंच तिने बाहेर आणलं. तो सत्पुरुष म्हटला आई मला नको दूध, ते म्हटले घ्या ना गरम केलंय तुमच्यासाठी आणलंय. ते म्हटले मी घेतलं असतं ग पण त्याच्यात तुझा मिसळलाय म्हणून मला नको. द्यायचं असेल मावळी असं म्हणतात की तुला द्यायचा ना तर त्याच्यामध्ये मिसळून देऊ नको. तो शोनी मज द्यावे पसाय दान, मागणार आहे ना विलक्षण आहे, हे देणारा पण विषय विलक्षण आहे आणि मागणारा. आमचं मागणं कसं असतं देवाकडे गेल्यानंतर, हम दो हमारे दो एवढेच सुखी ठेव. एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा देवा फोडून, फक्त आमची पलटण सुखी ठेव, बाकी बरबाद झाली तरी हरकत नाही. एवढ्या एवढ्या तुकड्याच्या बदल्यात, पण हे मागणार आहे ना विलक्षण मागतोय, ताकदीचं मागतो. तोशोडी मज द्यावी पसायदान, देणारा किती मोठा आहे. एका देशाचा प्रधानमंत्री की ज्याच्याकडे सगळं भंडार आहे, असा तो अंघोळीला एका संगमावर होता आणि त्याला तंबाखू खायची तलब होती. लोकांचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे का, व्यसनी माणसाचं. आणि तंबाखूचं तर वैशिष्ट्य असं असतं की माणूस बायको सोडेल पण तंबाखू सोडत नाही, इतकं वाईट व्यसन आहे. तिच्या आंघोळ झाल्यानंतर त्याला तंबाखू खायची तलब आली. त्याने तंबाखू घेतली पण त्या दिवशी त्याच्याकडे चुना नव्हता, पलीकडे एकाकडे चुना होता. त्याला विचार चुना आहे का, ते म्हणजे दिलं. चुना दिल्यानंतर याने गुळणी टाकल्यानंतर ह्याला खूप आनंद झाला. आता तो प्रधान आहे. ती त्या नागरिकाला विचारतंय काय पाहिजे बोल, खुश असतंय माणूस. ते काय पाहिजे बोल, ते म्हणते ती मागणार मध्ये त्याला आता प्रधान आहे. ती म्हणते तंबाखू असली तरी ती म्हणते मला लगा देशाचा प्रधान आहे, मागितलं तर अवघड सुन्याचं शेत दिल 20-25 एकराचं, पण हे दळभद्री मागतंय का. तशी तुमची माझी जोडी सुद्धा तशीच फाटकी असते, त्याची जस्ती असते ना तशीच आमची असते. याने मागताना किती मागितलं विश्वात्मक, तो शोनी मज द्यावे पसायदान. आणखीन एक देणारे वेगळेच असतात या जगामध्ये. मी आपल्याला फक्त आणखीन एक गंमत म्हणून सांगतो. एक भिकारी दिवसभर मंदिराच्या समोर बसून होता, दिवसभर हजारो माणसं देवळामध्ये गेली, हजारो माणसं देवळात गेली, जाताना चप्परवर लक्ष ठेवतच आत जात होती. त्याच्या थाटलीमध्ये दिवसभर एक रुपया सुद्धा पडला नाही. पण संध्याकाळी हा माणूस मैखाने के सामने आ गया, दारूच्या दुकाना पुढे आला. दारूचा माणसाचं वैशिष्ट्य असं असतं की एकदा पिली की त्याच्या इतका उदार या जगात कोणी नसतो. मी दारूचं समर्थन करत नाही, पण जे असतील त्यांना आनंद देतो. आपला जाता बाबा आपलं सुद्धा आहे, सगळ्या श्रोत्यांचं कौतुक हवं. त्याच्यासारखा उदार या जगामध्ये कोणी नसतो. तो बाहेर जाताना त्यानं अर्ध्या तासात त्याची ती गम्याला भरलं, ते ताटली होती. तो भिकारी म्हणतो हे भगवान तू रहता कहा है और पता कहा का बता देता है. अरे भगवंत सकाळी दिवसभर देवळा पुढे बसलो, तिथं काय माझी थाटली भरली नाही आणि इथं मात्र अर्ध्या तासात भरली, तू रहता कहा और पता कहा का देता है. तोशोनी मज द्यावी पसायदान, जे द्यायचंय ना जगाला तू खूप आनंदानं द्यायचं. तोशोनी मज द्यावी पसायदान, पसायदान शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. प्रसाद शब्दाचा लॉंग फॉर्म आहे प्रत्यक्ष साक्षात दर्शन. हे प्रसाद, प्रसादाचं वैशिष्ट्य असं असतं की प्रसाद हातावर पडला, एक दाना जरी असला तरी आम्ही तृप्त असतो. पण हॉटेलमध्ये गेलो तर कितीही बिल भरलं तर आम्ही तृप्त होत नाही, घरी येऊन खावंच लागतं आम्हाला. प्रसादामध्ये वासना नसते. माझ्या पंढरीचा वारकरी ज्या वेळेला येतो ना, पंढरीचा चिरमुरा सुद्धा पोकळ आहे, भरलेला नाहीये. पण तो द्वादशीच्या दिवशी तुमच्या हातावर एक जरी चिरमुरा ठेवला तरी प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्या समोर उभा राहतो. पसायदान प्रसादाचं दान आहे ते. पसायदान शब्दाचा अर्थ मोठा विलक्षण आहे. पसायदानाची प्रार्थना आहे, मंगलमय प्रार्थना आहे, विलक्षण प्रार्थना आहे. पसायदान शब्दाचा अर्थ असा असावा, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान. ते पसायदान स्वतःसाठी मागितलं जातं, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं पसायदान. पसायदान म्हणजे हे पसायदान मागितल्यानंतर पुढं माऊली जातात. ह्या पसायदानामध्ये काहीही नाही मागितलं, कुठल्याही पक्षाचं तिकीट नाही मागितलं, कुठलंही पद नाही मागितलं, कुठल्याही बँकेचं आणखीन कुठला मोठा असं अजिबात नाही. पसायदानाला सुरुवातच मुळामध्ये होते ती, जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. मागताना किती सुंदर मागितलंय बघा, जे खळांची स्वतःसाठी याच्यात एकही शब्द नाहीये. माऊली असं म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. खळ म्हणजे या जगातले जेवढे दुष्ट आहेत ते दुष्टांचं अंतःकरण शुद्ध व्हावं, त्यांचा दुष्टपणा संपून जावो, त्यांचा वाकडेपणा संपून जावो. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. खळ खळांचे पण प्रकार आहेत, तीन चार प्रकार आहेत. म्हणजे पहिल्या प्रकारचा खळ असा आहे की दुसरा बरबाद झाला पाहिजे आणि माझं कुटुंब चाललं पाहिजे, म्हणजे ते आणखीन कुणाचं नाव घेत नाहीत. त्याच्यापेक्षा आणखीन वाईट खळ म्हणजे माझं बरबाद झाली थोडीशी चालित चालेल, पण पुढच्याची बरबादी झाली पाहिजे. आणि शेवटच्या प्रकारचा खळ आहे माझं वाटतळ झालं तरी चालेल, पण पुढच्याच वाटतळ झालंच पाहिजे, ते लास्ट खळ. ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो अशा दुष्ट माणसाचा वाकडेपणा संपून जाव. मला खूप आनंद होतो जो मूळ ग्रंथ आहे भगवद्गीता त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जो वाईट आहे ना त्याला मारून टाका, पण इथं माऊली म्हणते की नाही मारू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाग आहे ना मारा, विंचू आहे ना मारा, पण इथं माऊली म्हणते नाही नाग आहे ना त्याचं विष संपून टाका, विंचू आहे ना त्याच्या नांगीतलं विष संपून टाका, त्याला जगू द्या. कारण ज्ञानेश्वरी ही आईच्या अंतःकरणाला लिहिलेली आहे, ही कुठल्याची प्रवचन कुठल्या शास्त्री शास्त्री पंडितासाठी नाही लिहिली, ती माझ्यासारख्या पतितासाठी लिहिलेली आहे. ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानेश्वरी लिहिली ती साधकांच्यासाठी लिहिली, म्हणजे ही आईच्या अंतःकरणाचं म्हटलं. महाराष्ट्रामध्ये जी दोन ज्ञानपीठ आहेत ना, ते एक ज्ञानपीठ आहे ते आळंदीला आहे, दुसरं आहे ते देहूला आहे. आळंदीचं आहे ना ते आईच्या अंतःकरणाचं आहे, आणि देहूचं आहे ना ते बापाच्या अंतःकरणाचं आहे. आईचं अंतःकरण का लिहिलं गेलं? आपण आई जर बघितली तर आई आपल्या घरातलं जे वांगलं पोरगं असतं ना, वांगलं जे कुठं चालत नाही ना त्याची खूप काळजी करते, पण जे पोरगं चांगलं असतं ना त्याची आई कधी काळजी करत नाही, कधीच काळजी करत नाही. प्रकाश आमटेंच्या चरित्रामधला एक प्रसंग असा मी वाचलाय, त्या आदिवासी पाड्यावरची एक आई, तिचा नवरा नुकताच त्या पटकीच्या साथीनं खलास झालाय, तिला दोन लेकरं आहेत, एक चार वर्षाचं आणि एक दोन वर्षाचं लेकरू घेऊन आमटे सरांच्या दवाखान्याकडे ती धावत निघाली. 5-6 किलोमीटरचा प्रवास आहे आणि चालता चालता पळता पळता मस्त रस्त्यातच तिचं एक लेकरू मरून जात आहे. झाडाखाली तिला ठेवते, ती आमटे सरांच्या हॉस्पिटलमध्ये येते, बाळाची धुगधुगी सुरू होते आणि ती आई म्हणते की डॉक्टर साहेब एक दोन तास मला द्या, मला एका ठिकाणी जाऊन यायचं आहे. ती म्हणते असं कसं काय, तुझं बाळ जीवन मृत्यूच्या संघर्षामध्ये उभा आहे ना, आता तू कुठं निघालीस? ती सांगते की डॉक्टर हे मोठं आहे, हे जगलंय, पण धाकटा आहे ना ते जंगलातच संपलंय, त्याला तशीच ठेवून आले, त्याला कोणीतरी खाईल, मी जाऊन त्याला पुरून परत येते. आईचे अंतःकरण असताना जे तिचं जे लेकरू जगाच्या बाजारामध्ये नीटपणानं जगू शकणार नाही ना त्याच्यासाठी आई तडफडत असते, पण जे लेकरू जगाच्या बाजारात नीटपणानं जगू शकतं त्याची आई कधी चिंता करत नाही. आणि म्हणून इथं मागणं मागितलंय माऊलीनी, ते आमच्यासाठी मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे दुष्टाच्या अंतःकरणातला दुष्टपणा संपो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये सत्कर्मी तया सत्कर्माचा उजेड पडो. माणसाचं अंतःकरण शुद्ध व्हायला लागलं की माणूस चांगली कर्म करायला लागतो. माणूस वाईट कर्म कधी करतो की त्याचं ज्यावेळेला अंतःकरण अशुद्ध असतं, त्याचं अंतःकरण ज्यावेळेला सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान यासाठी हापापलेलं असतं ना, हापापलेलं म्हणतो, जस्ट आलंय आयुष्य म्हणून भोगलं ते वेगळं, पण याच्यासाठी हापापलेला असला की तो चित्त अशुद्ध चित्तानं जगतो. मग शुद्ध चित्तानं जगणारा माणूस सत्कर्मच करतो. तया सत्कर्मी रती वाढव. वैशिष्ट्य इथं सांगितलं की वाईट माणसाचं अंतःकरण चांगलं व्हायला लागलं त्याच्या आतला. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे, मोटके गुरुमुखे उदय जत दिसे एरवी स्वयंभची असे प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसयाची. माऊली असे म्हणतात की एखाद्या माणसाच्या आतला अंधार गुरूंच्या शब्दातून गुरूंच्या उपदेशातून संपत जावा आणि आत उजेड असा फाकत जावा, तसं अपवित्र आत ज्याचं अंतःकरण चित्त अशुद्ध आहे ते चित्त अशुद्ध असलेल्या माणसाचं अंतःकरण शुद्ध शुद्ध होत गेलं की तो लोकांच्या उपयोगाची कामं करायला सुरुवात करतो, त्याचं परीघ वाढत जातं, त्याचं परीघ वाढत जातं, तो हम दो हमारे दो मा बाप फेक दो त्याच्या पलीकडे तो जगायला सुरुवात करतो, त्याचं जगणं मोठं विलक्षण होत जातं, त्याच्या अंतःकरणामध्ये विशालता येते, अवघ्यांच्या सुखासाठी धडपडतो. पण माऊली असं म्हणतात की तया सत्कर वाईट माणूस लगेच बदलला तर माणूस त्याला स्वीकारत नाही, आम्ही स्वीकारत नाही. आपल्या घरातलं एखादं वांड कार्टर लगेच चांगलं वागायला लागलं तर आपल्याला पण संशय येतो. मी पालकांच्या कार्यशाळा घेतो आणि मी कधी कधी सांगतो की लेकराला नका मारत जाऊ, 95% लेकरावर प्रेम करा आणि 5% क्रोध करा. 100 रुपयाची कपशी फोडली असली तर 100 रुपयाचाच मार द्या, 200 रुपयाचा देऊ नका, असं मी सांगत राहतो कधी कधी. मग सांगितल्यानंतर चुकून ती आई संध्याकाळी गेली आणि पोरावर जर प्रेम करायला लागली तर ते पोरगा असं संशयानं बघतं, सकाळी बरी होती. म्हणजे असं तया तसं माऊलीनं म्हणायचं आहे की तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्याच्या आतमधला सत्कर्म.